जळला क्रांतीचा सूर्य जगातील तिमिर दूर करण्याला अवतार शिवाजी झाला अभिमान हिंद मातीला उजळला क्रांतीचा सूर्य जगातील तिमिर दूर करण्याला अवतार शिवाजी झाला अभिमान हिंद मातीला उजळला क्रांतीचा सूर्य जगातील तिमिर दूर करण्याला अवतार शिवाजी झाला अभिमान हिंद मातीला पावन झाला गड शिवनेरी पावन झाला गड शिवनेरी नमन पुण्य नगरीला अवतार शिवाजी झाला अभिमान हिंद मातीला आठवूनी माय माऊली परस्वीस मात मानिली सन्मान ओटी भरविली दश दिशी गाथा वर्णिली नजराण म्हणून एक नार आणली शिवकानी पोचली वार्ता संताप करून उसळून गर्जला कोण मूढ तो करता बघून नार देखणी अति रूपवान विचारी माता सुंदर झालो असतो तुमचे पुत्र आम्ही जर असता प्रसन्न झाली आई भवानी प्रसन्न झाली आई भवानी वरदि दिला शिव बाला अवतार शिवाजी झाला अभिमान हिंद मातेला उजळला क्रांतीचा सूर्य जगातील तिमिर दूर करण्याला अवतार शिवाजी झाला अभिमान हिंद मातेला वंदे शिवाजी वंदे वंदे वंदे